चीनीमंडी.com पॉडकास्ट।
काँग्रेस खासदाराने ऊस थकबाकीच्या मुद्द्यावरून पंजाब सरकारवर साधला निशाणा। काँग्रेस खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी मंगळवारी पंजाबमध्ये आपल्या पक्षाच्या सरकारवर राज्यातील ऊस उत्पादकांचे 681.48 करोड रुपयांचे देणे बाकी आहे। ही देणी भागवण्याबाबत सरकारने ठोस पावले न उठवल्याचा आरोप केला आहे। मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रात बाजवा यांनी दावा केला की जवळपास 70,000 ऊस उत्पादकांना 2018-19 आणि 2019-20 हंगामासाठी सहकारी आणि खासगी ऊस कारखान्यांकडून 681.48 करोड रुपयांचे देय आहे। ते म्हणाले, ही खूप चिंताजनक बाब आहे की अनेक वर्षापासून थकबाकी भागवलेली नाही, शेतकऱ्यांची देणी भागवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत। ते म्हणाले, ऊस नियंत्रण आदेश आणि ऊस खरेदी तसेच ऊस नियमन अधिनियमाअंतर्गत 3(3)च्या अनुसार कारखान्यांना ऊस खरेदीच्या 14 दिवसांच्या आत पैसे देणे आवश्यक आहे। बाजवा यांनी लिहिले आहे की अन्यथा कारखान्यांना विलंबासाठी व्याजासह पैसे भरावे लागतील। राज्यसभा सदस्यांनी सांगितले की थकबाकी भागवली नसल्याने हजारो ऊस शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत आणि त्यापैकी अनेकांवर मोठे कर्ज आहे। त्यांनी मागणी केली की सरकारने ऊस शेतकऱ्यांना थकबाकी मिळवण्यासाठी ठोस पावले उचलावीत। हे शेतकरी पीक विविधीकरण कार्यक्रमामध्ये मदत करतात। माजी प्रदेश काँग्रेस प्रमुख यांनी सांगितले की 2 खासगी कारखान्यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची देणी भागवलेली आहेत, तर इतर सर्व कारखाने असे का करत नाहीत। त्यांनी लिहिले की ही सरकारची चूक आहे, कारखाने राज्यातील नियम कायदे मोडत आहेत आणि त्यांना शिक्षा होत नाही। त्यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची 681.48 करोड रुपयांची देणी तात्काळ भागवावीत अशी मागणी केलेली आहे।